ವೆಂಕಟೇಶ್ ಸಿಂಗ್ ನಿರ್ಮಲ್.
कहानी धीर धारा रिकॉर्डिंग रंग स्टूडियो।